प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरुस्मरण पङ्कज भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमते
सद्गुरु स्वामी
महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संत की जय।
सर्वानी जास्त पुढे सरपण द्यावं।
आपल्या या फेब्रुवारी महिन्यातला हा तिसरा रविवार सत्संगाचा दिवस, काही एक परमार्थामध्ये आपल्या मनात येणाऱ्या शंकांचं निवारण आपण सद्ग्रंथांच्या आधारे, संतांच्या वचनांच्या आधारे आपण करून घेत असतो। हा कार्यक्रम थोडा इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे आपल्या सर्वांना देखील खूप हा आवडत असतो। इथे लिहून येणाऱ्या जे प्रश्न, ज्या शंका असतात, त्या एकत्रीने प्रातिनिधिक अशा असतात। बऱ्याच वेळेला आपल्या देखील मनामध्ये त्या शंका उद्भवलेल्या असतात। काही वेळेला भिडेखातर किंवा अजून कशाला विचारायचं म्हणून आपण दबकत असलो तर विचारत नाही। पण जेव्हा इथे तशा प्रकारचा प्रश्न येतो तर आपल्या देखील जाणून जातं की अरे खरंच आपल्या मनात देखील ही शंका आलेली होती, बरं झालं असं आपल्याला वाटून जातं। त्या दृष्टीने हा एकमेकांचे मध्ये इंटरॅक्शन, विचारांची देवाणघेवाण असं होण्याचा हा कार्यक्रम आहे। स्वामी मकरनाथांना देखील हा कार्यक्रम खूप आवडतो। काही प्रश्न जेव्हा मनोगताच्या स्वरूपामध्ये येतात, साधन उत्तम चालू आहे पण काय करू या गोष्टी करता, असं जेव्हा एक निवेदनात्मक येतं ते तेथे देखील त्यांना खूप आवडतं। तिथे जे या परमार्थाचं मोठं कार्य करून राहिलेलं आहेत, प्रबोधनाचं कार्य करून राहिलेलं आहेत, ते सुफलित होत आहे असं त्या निवेदनांद्वारे देखील त्यांना जाणून जात। एक प्रश्न जो आलेला आहे तो आपण पाहूयात। आपली साधनं चांगली चालू असेल, विचारधारणा चांगली असली, दिसायला चांगलं असलो, अनुकूल परिस्थिती असली, तरी परमार्थी होणं हे खूप अवघड आहे। परमार्थ करणं सोपं पण परमार्थी होणं खूप अवघड का असतं असा प्रश्न आलेला आहे। खूप प्रामाणिकपणे मी असा हा प्रश्न विचारलेला आहे। अनुकूल परिस्थिती लाभणं हे एका दृष्टीने परमार्थाकरता चांगलंच आहे। कुटुंबामध्ये जास्त विरोध नाहीये, नोकरी देखील ठीकठाक चालू आहे, काही भगिनी जर घरी संसार सांभाळत असतील, थोडं त्यांचं हाऊसवाईफ असतील आणि सासू सासरे वगैरे सगळे चांगले आहेत, सगळं उत्तम आहे, कोणाचा विरोध नाहीये असं जर असेल तर खरोखरच परमार्थाला अनुकूल अशीच ही गोष्ट आहे। आणि परमार्थ देखील आपला चांगला चाललेला आहे, साधना चांगली चाललेली आहे असं निश्चितच वाटत राहतं. जसं म्हणले आपण जे परमार्थ थोडक्यात म्हणजे करतो आहोत तो चांगला एका अनुकूल परिस्थितीमुळे चाललेला आहे. परमार्थाचं टेस्टिंग ची वेळ जेव्हा येते, परमार्थाची परीक्षेची जेव्हा वेळ येते, तेव्हा आपण करत असलेला परमार्थ आपल्या आचरणामध्ये किती उतरलाय हे आपल्याला लक्षात येत. आणि त्या दृष्टीने त्यांनी जे म्हणले की परमार्थी होणं हे अवघड आहे, परमार्थ करणं ही जी गोष्ट सामान्यपणे आपण जी समजतो ती म्हणजे आपण अनुभव घेतलेले आहेत, अनुभवित साधक आहोत, स्वामीजींनी आपल्याला साधना कोणती करायची, ध्यान कशा प्रकारे करायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे, आणि आपण नियमितपणे ती साधना करतो आहोत. त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला शांती समाधान देखील त्या साधनेमधून जाणवत आहे. असं जर असेल तर आपली जी साधनेची कर्म जी आहेत, साधना करणं ज्याला म्हणतात, ती साधना एकंदरीत ठीकठाक चालू आहे. घरामध्ये आपल्याला कोणी म्हणत नाहीये की घराला काय बसतोस, घराला बसून काय होणार आहे, वेळ मिटून काय होणार आहे, हेच हाच वेळ जर कामामध्ये लावला, चांगल्या कामामध्ये लावला, असे आर्ग्युमेंट आपल्याला केली जातात. असे आर्ग्युमेंट देखील आपल्यावर होत नाहीयेत असं एकंदरीत त्यांचं जे त्यांनी जे सांगितलेलं आहे चांगलं आहे. त्यामुळे ही जी एकांतामध्ये बसून करण्याची जी साधना सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेली आहे ती देखील नीट चाललेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही एक सद्ग्रंथांचं वाचन, ज्ञानेश्वरी दासबोधादी आपल्या केंद्रात मी प्रकाशित केलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं वाचन, नोकरीवर जर थोडं लांब जात असेल, बरेच जण सांगतात की आम्ही जेव्हा जात असतो नोकरीवर कारमधून जात असताना सीडी लावतात, स्वामीजींच्या प्रवचनाची सीडी लावून त्या जागेपर्यंत जर अर्धापर्यंत जर लागत असेल तर ते श्रवण देखील, त्या श्रवणाचे एक प्रकारे उजळणी देखील त्याच्यामध्ये होते. अशा प्रकारचं नाना युक्त्यांनी या युक्त्या आपल्याला अशा सत्संगाच्या कार्यक्रमांमध्ये देखील मिळून जातात आणि त्याप्रमाणे आपण करण्याचा देखील प्रयत्न करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त केंद्रामध्ये नियमितपणे येणं, आपला आहार विहार उत्तम रीतीने सांभाळून सात्विक आहार जर थोडं वजन वाढते असं वाटलं, आपल्या केंद्रामध्ये काही काही इमारती अशा आहेत की तिथे पूर्ण डाएट सांभाळलं जातं. अशा तऱ्हेचं काही एक चांगल्या शरीर प्रकृती देखील चांगली असावी अशा तऱ्हेने सगळं असं चाललेलं आहे. पण जेव्हा आपण आपल्याला अंतर्मुख होऊन यांनी जसं ज्यांनी प्रश्न हा विचारलेला आहे, अंतर्मुख होऊन जेव्हा आपल्याला विचार करतो आपण की सगळ्या अनुकूल परिस्थितीमुळे आपलं चाललेलं आहे, पण खरोखर आपण पडणार की जाणार का? आतून हलवून टाकणारा हा प्रश्न आहे, आत जागृती आणणारा हा प्रश्न आहे की खरोखर संतांना ते अभिप्रेत समाधान, जी शांती न ढळणारी अविचल अशी शांती आपल्या ठिकाणी आहे की नाही? का थोडस कोणीतरी काहीतरी बोललं आपल्याविषयी, परमार्थाविषयी, आपल्या परमार्थाविषयी, आपला परमार्थ हा देखील एक भाग असतो, थोडस बोललं तुम्ही केंद्रात जाता काय उपयोग येत होता असं म्हणल्यावर आपल्याला आतमध्ये काय होतं, आतमध्ये आपण किती हलतो, आपल्याला राग येतो, आपण अस्वस्थ होतो, एक वेळ आपण पटकन रिएक्ट होणार नाही, प्रत्यक्ष शब्दाने बोलणार नाही, परंतु आपलं बोलणं जे असतं, तुम्ही कधी आलात का फर केंद्रामध्ये, कधी ज्ञानेश्वरीचे दोन वेळ वाचलेत का? हे असं आतमध्ये आपण बोलतो आणि आतमध्ये बोलणं जे अशा तऱ्हेने रिएक्ट होणं एक वेळ बाहेर झालेलं नाहीये, म्हणजे आतमध्ये रिएक्ट होणं आपल्याला अस्वस्थ करून सोडतं की अरे असं आपल्या मनामध्ये विचार आले, खरोखर आपलं मन शांत झालं की नाही? का आपल्या अशा बाह्य परिस्थिती जर प्रतिकूल आली तर आपण असं गडबडून जाणार आहोत, आपण असं कोसळून पडणार आहोत, हे खरोखर अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणाने प्रत्येकाने विचार करण्याचा असा हा भाग आहे. थोडीशी निंदा झाली, खचून गेला, विशिष्ट स्तुतीने तर फारच नुकसान होत असत. स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये त्याच्यामध्ये त्या काही परिशिष्ट जी आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जे मित्र पटवर्धन मास्टर म्हणून जे होते त्यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की सामान्यत व्यवहारामध्ये जर स्तुतीचे प्रसंग आले तर तितकस मनावर परिणाम होत नाही, पण आपल्या परमार्थ परिवारातले, साधक परिवारातले जर कोणी स्तुती केली तर बरं वाटून जात. हा एक सूक्ष्म अहंकाराचा भाग आहे असं स्वामीजींनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. जर साधक परिवारातलं कुणीतरी वा किती छान निरूपण झालं, वा किती छान तुम्ही केलं, हे जे एप्रिसिएशन जे येतं ते आल्यानंतर जे बरं वाटतं तो जो अहंकार सुखावून जातो, इथं तर परमार्थी होण्याकरता अहंकाराचं समर्पण सांगितलं जातं. सर्वस्व म्हणजे देह मन बुद्धी मी आहे अशा प्रकारच्या भावाचं पूर्ण समर्पण सद्गुरूंच्या चरणी करायचं आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं आणि ते आपण ऐकतो आणि ते ऐकत असताना न कळत आपण निश्चय करत असतो की आपल्याला असं व्हायचं आहे, आपल्याला असं करायचं आहे आणि प्रसंगाप्रसंगाने जर अशा तऱ्हेने आपल्याला धक्के बसल्या आतून की होत नाहीये आपण करतोय तर सगळं अनुकूल असताना आपण अनुकूल असताना आपण परमार्थ करतो आहात, पण आतमध्ये जो हा प्रकृतीमधला बदल आपल्याला जो अपेक्षित आहे तो बदल तितका घडताना दिसत नाही. मोहाचा प्रसंग आला, लोभाचा प्रसंग आला तर आपण हलून जातोय, आपण बळी पडतोय. आपण जर तुकाराम महाराजांचे जर अभंग पाहिले तर साधक दशेमध्ये साधकाची कशी कासावीस होते, कशी घालवण होते, ते त्यांनी त्याच्यामध्ये अभंगांमध्ये सांगितलेलं आहे. एकातीही मज न घडे दवन, अवघीची नेमून राखू कशी, ही इंद्रिय आवरण जे आहे, एकातही मला दमन करता येत नाहीये. सहाय्य करून या पुण्य मनोरथ, भावे कृपावंत तुका म्हणे. तू आता सांगायला धावून ये, तू जर सांगायला धावून आलास तर मला हे जमू शकेल. अशा प्रकारचं अनुकूल परिस्थितीमध्ये मी परमार्थ करतो आहे अशा सुखावण्याच्या भावनेमध्ये आपण असताना आतमध्ये अंतर्मुख राहून आपलीच आपल्याला परीक्षण करत राहणं, आपलंच आपल्याला पारखत राहणं प्रामाणिकपणाने हे खूप आवश्यक आहे. हे जर घडलं तर आपण परमार्थ करत असताना आपण परमार्थी होतो आहोत. परमार्थी होणं हे जे आहे हे आपलं होत आहे, हे आपल्याला निश्चित प्रकारे होईल. कारण अशा प्रकारे करायचं आहे असं आपल्याला वेळोवेळी आपल्याला इथे स्वामीजींच्या प्रवचनातून प्रबोधनातून आपल्याला निश्चित प्रकारे जाणवून जातं. आणि साधक जो असतो, साधकाच्या ठिकाणी संदेह, संशय, अपूर्णता, विकल्प या गोष्टी उठतच असतात. त्यांना तो कशा प्रकारे तोंड देतो, कशा प्रकारे त्यांना तो सप्रेस करतो, त्यांना दाबतो, कशा प्रकारे त्यांना काढून टाकतो. ज्ञानाबाईंनी म्हणलं की विकल्प ही जी गोष्ट आहे, विकल्प ही गोष्ट तर काट्यासारखी आहे. विकल्प आपल्या मनामध्ये आला की तो विकल्प आपल्याला टोचत राहतो. जसा काट्यात टोचलेला काढून टाकल्याखेरीज जसं आपल्याला समाधान नाही, तसं विकल्प योग्य भावनेने, योग्य विचाराने काढून टाकल्याखेरीज आपल्याला स्वस्थता नाही. अगदी स्वामीजींविषयी, सद्गुरू आपल्या सद्गुरूंविषयी आपल्या अंतकरणामध्ये विकल्प याची शक्यता असते. आणि किती विचित्र विकल्प असतात, कसे मी आजारी पडले हे उगीच विकल्प येतो. आता हा विकल्प योग्य विचारांनी काढून टाकणं हे आपल्यालाच करावं लागतं. आपल्या पायात मोडलेला काटा दुसरं कोणी काढू शकेल, पण आपल्या मनात आलेला विकल्प आपल्याच आपल्याला योग्य तऱ्हेने काढावा लागतो. मग ते विकल्पाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्यानंतर पूर्ण परमार्थाच्या बाहेर देखील फेकलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे परमार्थ करणं आणि परमार्थी होणं याच्यामध्ये जो एक काळ जो आहे, एक जो कालखंड आहे, हा कालखंड आपल्याला सोसतच जावा लागतो. ही घालमेल, ही कासावीस आपल्याला सहनच करावी लागते. आणि या ठिकाणी आपल्याला श्रद्धा उपयोगी पडते, या ठिकाणी आपल्याला विश्वास उपयोगी पडतो, या ठिकाणी आपल्याला शरणागती उपयोगी पडते, आपल्या ठिकाणी नम्र भाव स्वीकारणं हे आपल्याला उपयोगी पडतं. या सगळ्या परमार्थातल्या गोष्टी आपण ऐकत असतो, पण आपल्या प्रकृतीमध्ये आणणं, आपल्या आचरणामध्ये आणणं हे परमार्थी होणं आहे. आपल्याच प्रकृतीवर आपण मात करणं हे परमार्थी होणं आहे. बरेच वेळेला आपल्याला वाटतं की आपली प्रकृती अशी काय आहे, आपलं स्वभाव असं काय आहे, आपणच आपल्याला प्रश्न विचारतो का बरं असं आहे. मला ते नाही नकोय असं, माझं मन मला असं नकोय, माझ्या मनामध्ये मला वाईट विचार नकोय, माझ्या बुद्धीमध्ये मला इतर निश्चय नकोयत, मला परमार्थाचाच निश्चय करायचा आहे. हीच एका आधी हिर जाणणे ते भ्रांती ऐशी निकुर ऐशी मती नेहरू होय, अशा प्रकारची निश्चयात्मक व्यवसायात्मक अशी बुद्धी मला पाहिजे. पण माझी बुद्धी का फाटेफोडती आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण असं वाटणं देखील चांगलं आहे. या वाटण्यातूनच आपल्याला ती व्यवसायात्मक बुद्धी हळूहळू लाभत जाते. कारण आपल्याला लाभलेल्या या ज्या गोष्टी आहेत, मन बुद्धी चित्त, या आपल्याला जन्मजन्माचे लाभलेले आहेत. त्याच्यावर काही एक पूर्वजन्माचे जन्मजन्मांचे संस्कार आहेत, आणि न कळत हे संस्कार आपल्यामध्ये उद्भूत होतात, आणि हे जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या संस्कारांकडे, त्या विचारांकडे, त्या गोष्टींकडे जेव्हा आपल्याला या जन्मातल्या प्रयत्नामुळे, या जन्मातल्या साधनेमुळे आपल्याला पाहता येईल, ते आपल्याला काढून टाकता येतील, याच साधना असं म्हणतात, याच परमार्थ साधना असं म्हणतात. त्यामुळे परमार्थ करणं आणि परमार्थ परमार्थी होणं अशा तऱ्हेचा हा प्रवास आहे. हा जितका आपण सावधपणे, जितका आपण अंतर्मुखपणे, जितका आपण सद्गुरूंवर विश्वास ठेवून आपण करत राहू, तितकं ते निश्चितच आपल्यामध्ये मुदल्याखेरीज परमार्थ याच्यामध्ये निराश करण्याचा उद्देश नाहीये. पण सावध होण्याची अपेक्षा आहे. जितकं आपण सावधपणे करू तितकं आपण, आणि याच्यामध्ये जरी कासावीस असली, जरी घालवीस असली, तरी जिव्हा थोडं थोडं जमत जातं तितकं आपल्याला समाधान आहे, तितकं आपल्याला शांती आहे, तितकं आपल्याला आनंद आहे. आणि हा मिळणारा जो आनंद, मिळणारा जो आतून मिळणारा हुंकार, जे 13व्या अध्यायामध्ये उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा असं जे भगवंतांनी वर्णन केलेलं आहे आपल्या आत असलेल्या परमात्मा शक्तीचं, नुसतं तो उपद्रष्टा राहत नाही, अजून आतून अनुमंता होतो. आणि मग आपली पावलं हळूहळू पुढे पडत जातात, वेगाने देखील पडत जातात, आणि सद्गुरूंना जे आपल्याकडून अपेक्षित आहे ते निश्चित हळूहळू, हे हळूहळूच होणार, हे होत जातं. तसं आपल्या जीवनामध्ये होवो, आपण परमार्थी होवो अशी आपण सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करूयात. हरी.
ब्रह्म पाहिले अजी, ब्रह्म पाहिले अजी, ब्रह्म पाहिले अजी, ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिति जासी, अगणित सुरगण वर्णिति जासी, कटिकर नट सम चरण विटे वरी, कटिकर नट सम चरण विटे वरी, उभे राहिले अग्नि ब्रह्म पाहिले अग्नि ब्रह्म पाहिले अग्नि ब्रह्म पाहिले एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी एकनाथांच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले चोख्या संगे भोरे ओढिता चोख्या संगे धोरे ओढिता शिणाला नाही तो तत्वता जनी संगे दळिता कांडिता गाणी गाईले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले दामाजीची रसिद पटविली कान्हो पात्रा ती उद्धरिली दामाजीची रसिद पटविली कान्हो पात्रा ती उद्धरिली अमृतराय ऐसी माऊली संकटावारिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिति जासी अगणित सुरगण वर्णिति जासी कटिकर नट सम चरण विटे वरी कटिकर नट सम चरण विटे वरी उभे राहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले अजिनी ब्रह्म पाहिले
संसारात राहून परमार्थाचा अभ्यास करताना खूप गडबड होते. घरी नवऱ्यासमोर किंवा मुलासमोर जेव्हा व्यावहारिक क्रॉस येतो आपापलं म्हणणं एकमेकांना पटत नाही तेव्हा प्रचंड उद्विग्नता येते. अशा वेळी अशा जरी प्रयत्नपूर्वक विवेक केला अशा वेळी पाहिजे जरी प्रयत्नपूर्वक विवेक केला की मी देह मन बुद्धी नाही मी सच्चिदानंद परमात्मा आहे तरी मन मात्र शांत होत नाही. नैराश्याचा जोर झोन तसाच राहतो. नैराश्याचा झोन तसाच राहतो. त्यावर उपाय काय करावा बरे. खरं म्हणजे प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न आहे. आपण सर्वजण संसारात राहूनच परमार्थाचा अभ्यास करतो आहोत आणि आपल्या सर्वांचीच अशी गडबड होते आहे हे खरं आहे. मुलासमोर किंवा नवऱ्यासमोर थोडा व्यावहारिक क्रॉस येतो असं म्हटलेलं आहे. येणारच जेव्हा दोन प्रकृती आहेत तेव्हा मत न पटणं ही गोष्ट घडू शकते. ज्याअर्थी आपल्याला एक मत आहे त्याअर्थी दुसऱ्यालाही एक मत आहे असं असल्यामुळं आणि त्या मतांमध्ये जर विरोध निर्माण झाला तर तशा प्रकारचा क्रॉस येऊ शकतो. आणि प्रपंचातच येणारा हा प्रश्न आहे असं नाही, नोकरीच्या ठिकाणी देखील असंच होतं. आपल्या सहकाऱ्यांबरोबर वरिष्ठांबरोबर क्रॉस होण्याची शक्यता असते, मतांतर निर्माण होण्याची शक्यता असते. मित्रांमध्ये देखील असं होतं, एखादं कार्य करताना देखील असं होतं, केंद्रासारखं कार्य करताना देखील क्रॉस होण्याची शक्यता असते. क्रॉस कुठे होणार नाही, प्रत्येक ठिकाणी जेव्हा एक व्यक्ती आहे आणि दुसरी व्यक्ती आहे तेव्हा दोन मतं ही शक्य आहेत. असं असल्यामुळं क्रॉस हा होऊ शकतो. आणि जेव्हा आपलं म्हणणं एकमेकांना पटत नाही तेव्हा प्रचंड उद्विग्नता येते, हेही खरं आहे. उद्विग्नता येते याचं कारण आपलं म्हणणं समोरच्याला पटावं असंच आपल्याला वाटत असतं आणि त्याच वेळेला त्यालाही तसंच वाटत असतं. असं असूनही ही उद्विग्नता येते, हे एकतर्फी नसतं. ही उद्विग्नता देखील अपरिहार्यच आहे. संसार, नोकरी अथवा मित्रमंडळी अथवा सामाजिकता अथवा कुठलंही कार्य या सर्व ठिकाणी अशा प्रकारचा क्रॉस होणं आणि त्याच्यातून निर्माण होणारी उद्विग्नता ही अपरिहार्यच आहे, ही तुम्ही टाळू शकणार नाही. तुम्हाला फक्त एक ठरवता येऊ शकतं की समजा नोकरी करत आहात आणि एखाद्या सहकार्याशी एखाद्या कामाबद्दल क्रॉस झालेला आहे तर एखाद्याच कामाबद्दल झालाय हे तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं. 25 कामांमधल्या एखाद्या कामांबद्दल तुम्हाला क्रॉस झालेला आहे, मतांतर झालेलं आहे. बाकीच्या 24 ठिकाणी नाही हे तुम्हाला समजून घ्यायला लागतं. आणि अशीच सर्वत्र वागण्याची पद्धत आहे. जर हे समजत नसेल, एका मतांतरामुळे व्यक्तीच संपूर्णपणे वाईट टाकणं किंवा चुकीची असं ठरवणं असं जर झालं तर मात्र भयंकर गोष्ट निर्माण होते. तसं होऊ नये म्हणजे झालं, कुठेच होऊ नये. संसारात होऊ नये, नोकरीच्या ठिकाणी होऊ नये, उद्योगधंद्याच्या ठिकाणी होऊ नये, केंद्रासारख्या ठिकाणी देखील होऊ नये. शहाणपणाचा मार्ग असा असतो की ती गोष्ट आणि बाकीच्या गोष्टी याच्यात फरक करणं हा शहाणपणाचा मार्ग असतो. त्यामुळं तेवढी गोष्ट मात्र जर क्रॉस होत असेल तर ते दाखवायचा का दाखवायचा नाही असं जर कोणी मला विचारलं तर जरूर दाखवायचं असं मी सांगेन. कारण आपल्याला एक व्यक्तिमत्व आहे, आपल्याला एक प्रकृती आहे, पण हा जो क्रॉस आहे हा एका मर्यादित क्षेत्रापर्यंत आपल्याला ठेवता यायला पाहिजे हे आपलं कौशल्य असेल. आपण तो ठेवावा, असा ठेवण्यामध्ये अधिक उत्तम बुद्धीचा वापर आहे असं मी तुम्हाला सांगेन. वेगवेगळ्या संबंधांमध्ये जसं परराष्ट्रीय संबंधांमध्ये देखील या चार गोष्टींमध्ये जमत नाही आणि 25 गोष्टींमध्ये जमतं तर ती तरी सुरू करू असं म्हणतात. ज्या ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्या आत्ता नको, पण ज्या सहज सोप्या आहेत त्या तरी सुरू करू. असं जसं असावं तसंच व्यक्तिगत जीवनामध्ये देखील असावं. आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारचा क्रॉस किती ताणाव यायला देखील मर्यादा असावी. जरूर असावा क्रॉस, तो किती ताणाव यायला मर्यादा असावी. जर आउटबर्स्ट होत असेल तर मात्र समोरच्याला ते असहनीय होतं. उद्रेक अमान्य असतो. उद्रेक ही गोष्ट स्वतःला फार त्रास देते तेव्हाच उद्रेक होतो, पण त्यामुळे व्यक्ती विशिष्ट तऱ्हेने एक्सपोज होते आणि अशी एक्सपोज झाली की तिच्याबद्दलची मतं सहसा बदलायला फार वेळ लागतो. फार वेळाने ती मतं बदलतात कारण स्मृती लोकांची कायमच राहते त्या व्यक्तीविषयी अथवा घटनेविषयी. असं असल्यामुळे आउटबर्स्ट नेहमी टाळावा, क्राफ्ट जरूर असावा. आपल्याला दाखवता आलं पाहिजे की आपलं एक मत आहे, मग मत रेटता आलं पाहिजे योग्य तितकं, मागे घेता आलं पाहिजे वेळोवेळी. असं जर आपल्याला करता आलं तर संसार असो नोकरी असो सर्वच ठिकाणी जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी संबंधित येतात किंवा एक समुदाय जिथे एकत्र येतो तिथे सर्वत्र ही गोष्ट चालायचीच. परमार्थाच्या व्यासपीठावरून मी असं म्हणेन की अशा वेळेला जेव्हा दोन व्यक्तींमध्ये अथवा कुटुंबामध्ये अथवा त्या व्यक्तीला ऑफिस वगैरे अशा ठिकाणी जर एखादी गोष्ट अशा रीतीने जमत नसेल आणि क्रॉस होत असेल तर जेव्हा क्रॉस झाला तिथून पुढे मी सच्चिदानंद आत्मा आहे, मी देह मन बुद्धी नाही, हे तहान लागल्यावर विहीर खणल्यासारखं आहे. तहान लागल्यावर तुम्ही विहीर खणू शकत नाही. विहीर खणायला फार पूर्वीपासून घ्यायला लागते तेव्हा पाणी लागतं. त्यामुळं हे काम आपण सततच करावं. अडचणीच्या वेळेला जरा जास्त होतं, अडचणीच्या वेळेला जरा धावा जास्त होतो हे खरं असलं तरी देखील सुखाच्या वेळेला किंवा जास्त जेव्हा काही गडबड नसेल गलबला नसेल अशा वेळेला देखील आपण देह मन बुद्धी आहोत असं समजू नये. आपण अहंकार विवर्जित असावं हा अहंकाराचा खेळ आहे. घरगुती गोष्टीत तर किती ताणायचं याला मर्यादा असली पाहिजे. ऑफिसमध्ये देखील एकेका गोष्टीमुळं किरकोळ मतभेदांमुळं लोकांनी दगल्या पदरात पाडून घेतलेल्या नोकऱ्या सोडायची वेळ आलेली आहे. इतकी हानी होऊ शकते. स्वमत आग्रह ही इतकी विचित्र गोष्ट आहे की किती गिरणीक लावावं आणि किती प्रमाणात ते सारखं लावून धरावं याला मर्यादा असली पाहिजे. दुसऱ्याला नेहमीच आपल्यासमोर शरण यायला लावायचं हा बरा भाग नव्हे. असं असल्यामुळे परमार्थी माणसांनी जपून असावं. जर घर किंवा संसार असेल तर गुणागुण लक्षात घ्यावेत. एखाद्या व्यक्तीच्या आपला मुलगा आहे अथवा पत्नी आहे अथवा पती आहे त्याच्या ठिकाणी असणारे अशा प्रकारचे गुण आणि अवगुण हे आपल्याला मान्य असावेत. ऍक्सेप्टन्स काही प्रमाणात असावा, बेशिस्त खपून घेऊन जाऊ नये पण ऍक्सेप्टन्स देखील असावा असं मी म्हणेन. नैराश्याचा जो झोन येतो आणि तो तसाच राहतो याचं कारण आपण खूप खोलवर दुखावले जातो, आपल्या अहंकाराला ठेच लागलेली असते. त्यामुळं आपण बाहेरच पडत नाही, काही केलं तरी बाहेर पडू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग बाहेर न पडणं आणि बाहेर पडायची इच्छा असताना आता पूर्वीसारखं कसं राहायचं कसं वागायचं याच्या चिंतेत एक दोन दिवस जाऊ शकतात. त्यामुळे कसं इतकं कमी करू नये, मर्यादा ठेवावी. त्या विषयाला त्याच्या महत्वाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन तेवढा विषय झाला की झालं संपलं बाजूला सारावं ते असं जर करता आलं तर सर्वच ठिकाणी ते श्रेयस्कर होतं. जर फार तत्वाचा प्रश्न असेल तर सोडू नये पण तितका तत्वाचा आहे असं आपल्याला आपली खात्री पाहिजे तर सोडू नये. पण फार तत्वाचे प्रश्न कमी वेळेला जीवनामध्ये येतात असं असल्यामुळं सर्वसाधारणपणाने प्रकृती आणि प्रकृती यांच्या संघर्षातून किंवा याच्या एकमेकांच्या झटापटीतूनच प्रत्येक जण जात असतो, नेहमीच जात असतो. एवढीच म्हणजे तर परमार्थी मनुष्य स्वतःच्या प्रकृतीच्या देखील अडचणीत सापडलेला असतो. त्याला आत्ताच प्रश्न झाला की नाही परमार्थी होणं आणि परमार्थ करणं परमार्थ केला जातो होतो कसं याच्यात मुळातच परमार्थ मनुष्य सापडलेला आहे. तो करतो पुष्कळ पण आपण होत नाही आहोत अजून असं त्याला वाटत असतं. आणि ही बाहेरची इकडची दुखणी दुसऱ्याच्या प्रकृतीशी संघर्ष अशा प्रकारची मात्र ही आपण जपून हाताळावीत हाताळावीत त्याला पाठ फिरवू नये. आपली एक प्रकृती असते आणि आपल्या प्रकृतीच्या चष्म्यातून एखादी गोष्ट आपल्याला तशी दिसत असते असं असल्यामुळं थोडस त्याबाबत तेवढं क्षेत्र मर्यादित ठेवून बाकीच्या क्षेत्रात समझोता असं मुलाशी नवऱ्याशी पत्नीशी ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी असं करावं. आणि हळूहळू कोणाचं चूक कोणाचं बरोबर ही प्रक्रिया ज्याची त्याची चाललेली असते त्यावेळेला आपल्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा सुधारून वागावं. शक्यतो उघड उघड क्षमा मी तुम्हाला व्यावहारिक म्हणून सल्ला देतो मागू नये कारण पुढच्या वेळेला तुम्हाला ते सुनावलं जाईल. काही गरज नाही. आपल्या वागण्यात बदल करावा. ऑफिसमधून तसंच करावं. ऑफिसमधून सारखा काहीतरी येऊन साहेबांच्या समोर उभा राहतो माझं चुकलं म्हणतो आता परत असं करणार नाही असं म्हणतो. कधी कधी त्यांच्या गावीही नसलं तरी देखील हा स्वतःचाच प्रामाणिक असल्यामुळे सारखा त्यांच्या समोर जर उभा राहायला लागला तर शंकास्पद होऊन जातं. त्यामुळं तसं सहसा करू नये. मनोमन मागावी. बेलसरे महाराज म्हणतात प्रत्यक्षात जाऊन मागावी पण आपण तेवढे परमार्थी पाहिजे त्याच्यासाठी म्हणून. आणि समोरची व्यक्ती त्याचे प्रत्येक वेळेला कसे अर्थ घेईल काही सांगतायत असं असल्यामुळं मनात पश्चात्तापेन शुद्धती एवढं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळं तशा बेताने आपण असावं. महद्भाग्याने स्वामीजींसारखे सद्गुरू या जन्मी लाभले आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची प्रबळ आंतरिक इच्छा आहे पण वारंवार मनात प्रश्न येतो की संत मीराबाई जनाबाई संत तुकाराम यांच्यासारखी भगवत दर्शनाची कासाविषी का निर्माण होत नाही अशी कासाविषी होत नाही याचा खेद अशी खंत सतत मनात वाटत राहते. अशी कासाविषी निर्माण होण्यासाठी काय करावे असं म्हटलेलं सद्गुरु भेटलेले आहेत. आता जास्त कासाविषीचं भंडरीत न पडता सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाण हेची साधूचे वचन सद्गुरु धरावे या मार्गावरून चालावं. सोहम भजन करावं सोहम अनुसंधान ठेवावं तोच मी आहे असं वारंवार घोकावं तशाच प्रकारे ध्यान देखील करावं असं करावं. शेवटी भावांनी देखील एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुकाराम महाराजांसारखा भाव माझ्या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी काय करू असं विचारलेलं आहे. आता माझ्यापाशी जेवढा भाव आहे तेवढा भाव हाताल धरून मला जायला पाहिजे. तुकाराम महाराजांसारखा भाव नाही म्हणूनच आपलं फार मोठं घोडं अडलंय असं समजू नये. तेवढा भाव नाहीये हे आता समजलं आपल्याला पण तोच मी आहे असं चिंतन करण्याची काय अडचण आहे. काही अडचण नाहीये असं असल्यामुळं अगदी मीराबाईंसारखा भाव आणि मीराबाईंसारखा भाव ठेवून मीराबाई एखादी व्यक्तीही होईल. आपल्याला थोडंच मीराबाई व्हायचे किंवा तुकाराम महाराज व्हायचे. आपला तो गळा घोई उभवणी असं एवढं साधं सोपं आहे. रामकृष्ण म्हणत असत की दुसऱ्याला ज्याला मारायला जायचंय तर त्याला हातात तलवार घेऊनच गेलं पाहिजे कारण तो बरा स्वतःला मारून घेईल थोडी तरी झटापट होणार. पण स्वतः जर मारायचं असेल तर एवढी सोयी पुरे असं म्हणत असत. इथे टोचून घेतले की काम झालं. त्यामुळे स्वतःचा उद्धार करण्यासाठी अति तुकाराम मीराबाई आणि काय जनाबाई अशी जी उदाहरणं आहेत तितकं टोकाचंच असलं पाहिजे असं काही धरू नका. प्रत्येक प्रकृतीमध्ये त्या प्रकृतीच्या लिमिटमध्ये लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट याच्यामध्ये बोध होण्याची शक्यता आहे. लोअर लिमिटमध्ये जर वाढलं असेल तर अप्पर लिमिटमध्ये वाल्मिकी आहे ना. असं असल्यामुळं तुमच्या प्रकृतीच्याही लोअर लिमिटमध्ये जे आहे त्याच्या अप्पर लिमिटमध्ये संत होण्याची 100% शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबत ही शक्यता आहे. असं असल्यामुळं ही चरित्र जरूर वाचावीत मात्र त्यांच्यासारखंच आपलं व्हायला पाहिजे, त्यांच्यासारखाच भाव, त्यांच्यासारखीच भक्ती, त्यांच्यासारखं सर्व काही, आपल्यासारखं आपलं व्हावं. आपल्यासारखं आपण जरी झालो आणि पूर्ण अनुसंधानाचा प्रयत्न आपण जर ठेवला तरी देखील मला असं वाटतं की आपण फार प्रगती करू शकू एवढंच नव्हे तर प्रयत्नाने काय होणार नाही. अखंड अभ्यासा देणं साध मती समता चित्ताची असे सुकर का समशेरीचा कसरत धारेवरची असे सहज तरी सोहम भावे करी सतत अभ्यास. आता कासाविषयी वगैरे नको, सद्गुरु भेट होण्याच्या आधीची ती गोष्ट आहे, आता त्याचा विचार करू नका. पण माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, मी रडत नाही, मी असाच आहे, मी तसाच आहे, या म्हणण्याच्या भांगडीत आता पडू नका. आता सद्गुरु भेटले आणि त्यांनी तुम्हाला उपदेश केला, त्या उपदेशाला हाताल धरून आता पुढे चालणं हे आपलं काम आहे. आता मागे जाऊ नका, कासाविषयीची गोष्ट आता बोलू नका असं मी तुम्हाला निश्चित सांगेन. तरी देखील मधून अजून कासाविषयी निर्माण होईल ती तुकाराम महाराजांनी होती की नव्हती असं ठरवू नका. प्रत्येक संतांनाही कासाविषयी निर्माण होतोय. कादा तुझ माझा नये कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा. समृत स्वरूपानंदांनी देखील कासाविषयीचे अभंग पूर्ण झाल्यानंतर देखील लिहिलेले आहेत. कासाविषयी ही सर्व म्हणजे साधकावस्थेपासून मुमुक्षूपासून संतांच्या स्थितीपर्यंत देखील वेगवेगळ्या पातळीवर त्या त्या तऱ्हेची कासाविषयी शक्य आहे. असं असल्यामुळं त्या कासाविषयी तुम्हाला मधूनमधून निर्माण देखील होईल, पण ती तुम्हाला पुढे घेऊन जावं. ही कासाविषयी मीराबाईंसारखी नाही अथवा जनाबाईंसारखी नाही, आता ती नावही तुम्ही एक प्रकारे आदरपूर्वक समोर ठेवा आणि स्वतःच्या बाबत विसरा. तुम्हाला जेवढी कासाविषयी आहे तर त्याला हाताळ धरून तुम्ही पुढे जा असं आणि प्रत्येकाला जवळपास असंच करावं लागतं. असं असल्यामुळे संवेग देखील हळूहळू मृदुतर पासून तीव्रतर असा होऊ शकतो. तसं साधना देखील प्रत्येक टप्प्यावर विकसित होत जाण्याची पूर्ण शक्यता असते. अध्यात्मात होणारी प्रगती कशावर अवलंबून आहे, प्रारब्धावर की स्वप्रयत्नावर? दोन्हीवर असल्यास प्रत्येकाचे प्रमाण किती? पाणीचे उत्तर देतो. एक गोष्ट निश्चित आहे की एका भाग्यामुळे आपण इथं आलो ही गोष्ट निश्चित आहे. जर तसं भाग्य नसतं तर आपण इथं आलोच नसतो. त्यामुळं जो प्रारब्धाचा भाग होता तो होऊन गेलेला आहे. आता निदान साधकांनी त्याचा विचार करायचं काही कारण नाही. जो साधकही नाही आणि जो अजून संतांकडेही आला नाही, जो सज्जन आहे पण ज्याच्या जीवनात अजून परमार्थाचा उगमही झाला नाही, समर्थ म्हणतात असेही पुष्कळ लोक आहेत, हजारो लाखो, आपल्यात तसं विशेष काही नाहीये. कित्येक प्रपंच जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंड येणा असं ते म्हणतात, असे कित्येक लोक आहेत. पण त्यांच्या जीवनाला परमार्थाचा स्पर्श झाला असेल असं नाही. खूप चांगली मंडळी आहेत जगात, खूप सात्विक मंडळी आहेत, स्वकर्मामध्ये दक्ष अशी देखील खूप आहेत, सत्यप्रिय आहेत, पण परमार्थाकडे आलेली नाहीत. संत वचन कानावर आलेली आहेत पण त्यांना त्याचं अजून आकर्षण वाटलेलं नाहीये अशी पुष्कळ मंडळी आहेत की जी जर परमार्थाला लागली तर फार सुंदर परमार्थ करू शकतील. त्यांच्यामुळे प्रारब्धाचा प्रश्न असेल. आपल्याबद्दल आता प्रारब्धाचा कोणता प्रश्न नाही राहिलेला. याचं कारण एका प्रारब्धानी आपण इथपर्यंत आलेले आहोत. संतांची भेट होणं हे म्हणून कुठेतरी प्रारब्धाचा भाग आहेच. पण आता तो आपल्या बाबतीत घडून गेलेला आहे असं मी म्हणेन. जे संतांचे शरण दिला, संतजनी आश्वासिला, मगत्र साधक बोलिला ग्रंथांतरी असं समर्थ म्हणतात. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारण कधी साधन या नाव साधक. आता प्रारब्धाचा विचार नको. आता सद्गुरूंनी दिलेला उपदेश दृढ होण्यासाठी साधना करायची आहे एवढा विचार पाहिजे. कोणी असं विचारेल की साधना करण्यासाठी प्रारब्ध पाहिजे की नको? स्वामीजी सांगत असत कोणाचं की डोंबिवलीहून मुंबईला जायचंय आणि परत यायचंय. त्यांनी 40 वेळेला ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. उभं राहून देखील ज्ञानेश्वरी वाचत जात असत, येत असत लोकांमधून. इथे कुठे प्रारब्ध त्यांना आड आलं नाही. आता लोकलचा प्रवास ठरलेला होता, धावपळ ठरलेली होती. तुम्हाला प्रवास करावा लागतो, तासाभराने तुमचं ऑफिस येतं, तर तुम्ही एक तास प्रवास करत असताना नामस्मरणासहित करू शकता का? करू शकत नाही. करू शकता. आणि जर गाडीमधून जात असाल आणि तुम्हाला नुसतं बसून जायचं असेल तर त्यावेळेचा तुम्ही उपयोग काय करता? आज अशी स्थिती आहे की खरंच पुण्यासारख्या शहरामध्ये 9 तास कामाचे आणि 1-1 तास जाण्यायेण्याचा असे 11 तास खरंच जातात. पण याही वेळेला जाण्यायेण्याचा जो वेळ आहे, जे स्वतःची गाडी चालवत जातात त्यांना श्रवण करता येतं. आताच सुनीलबाबांनी सांगितलं की सीडी लावून ऐकणं वगैरे, तर श्रवणाचा तर अभ्यास होईल. आणि अशा प्रकारचं रुटीन देखील ज्याचं आहे त्यांनी जिद्दीने साधना करावी असं मी तुम्हाला सांगतो. प्रारब्धावर ठेवू नका, कारण जो उमेदीचा काळ आहे म्हणजे पैसे मिळवण्याचा अथवा प्रगती करण्याचा, लौकिक ऐहिक भौतिक प्रगती करण्याचा जो काळ समजलेला आहे तो काळ म्हणजे 25 ते 45-50 पर्यंत साधारणपणे, तर तोच काळ परमार्थाच्या प्रगतीचा आहे. मला परवा एक तरुण मुलगा म्हणत होता की काहीतरी अजून करावं असं वाटतंय. मी म्हटलं की काही जरी केलंस तरी देखील आत्मदर्शनाखेरीच समाधान नाही. जी काही पोकळी आहे असं वाटतं, ती पोकळी एखादी पार्ट टाइम नोकरी, कन्सल्टन्सी, कुठं शिकवायला जाणं, नवीन काही शिकणं याने भरून निघणार नाही. जर सगळं उत्तम असेल, नोकरी आपल्याला योग्य ते देणारी अशी नोकरी असेल, तर अजून काही करण्याच्या भानगडीत कुरबा करून पडू नका. काही विकायला जाऊ नका, काही एजन्सी घेऊ नका, काही करू नका. जर तुमचं नीट असेल तर कन्सल्टन्सी नको. मग जो वेळ वाचतो त्या वेळेमध्ये तुम्ही अधिकाधिक साधना करा. मन आवरण्याचा जितका अभ्यास कराल तितकं तुम्हाला पुढे पुढे समजेल की याचा किती उपयोग आपल्याला झालेला आहे. स्वामीजी म्हणत असत जसं जसं म्हातारपण येतं तसं माइंड इज शॅटर टू पीसेस असं म्हणत असत. फार तुकडे तुकडे झाल्यासारखं असं मन होतं, कुठं स्थिर राहत नाही. ते मन आवरण्याचा जर वेळेवरी प्रयत्न केला, सुरुवातीपासून प्रयत्न केला, तर त्याचा लाभ हा स्वरूपानंद म्हणतात, बाल्यापासून गीताध्ययनी होता माझं भरी छंद, तारून मी तत्कथित तत्त्वते भोगी आज अगाध. 100 वेळेला या ओव्या सांगितल्या, म्हटल्या, वाचल्या, प्रवचन केली, प्रवचनात सांगितल्या, पण आपण छंद धरला नाही तर उपयोग काय? आपण छंद धरून त्यांच्यासारखं जर चाललो तर शक्य आहे. बालपणामध्ये छंद होता आणि तारुण्यामध्ये त्याच्यात जे तत्व सांगितलेलं आहे ते मी भोगतो आहे असं छातीवर हात ठेवून ते सांगत होते. साखी मुलेली आहे, अमृतधारामध्ये आहे. आपल्याला कोणी अडवलंय? म्हणून या या गोष्टी प्रयत्नावर अवलंबून आहेत, प्रारब्धावर नाहीत. याच्यातला दुसरा प्रश्न आहे, पण वेळ संपला. मी स्वामींचा अनुग्रह घेऊन बराच काळ लोटला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोज पहाटे ध्यान करतो. सुरुवातीला थोडे बरे ध्यान व्हायचे, पण अलीकडे तसे होत नाही. विचारांची श्रृंखला काही केल्या संपत नाही. मन व्हावे तसे अंतर्मुख होत नाही व त्यामुळे ध्यानाचे समाधान मिळत नाही. असे का व्हावे व त्यावर उपाय काय? पहिलं म्हणजे पहाटे आपण उठतो तर झोप पुरी होते ना, हे खरंच तपासून पहा. झोप पुरी झाल्यावरच उठा, नैसर्गिक रीतीने झोप पुरी होऊ देत. त्याच्याशिवाय उठू नका, झोपेला एक योग्य मान द्या. झोप झाल्यावर आळशासारखं लोळत नको पडायला, पण गजर लावून उठणं खोटं, हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. त्यामुळे गजर लावून साधनेकरता उठू नका. वेळेवरून झोपा किंवा उठल्यानंतर मग वेळ काढा. अशा रीतीने तुम्ही साधना करा. आणि जर झोप पुरी होत असेल, याचा दुसरा भाग म्हणजे, तर मग नेटाने साधना करणं, तरलता राखणं, साधनेही ड्रीम न होऊ देणं, कवायत होऊ न देणं, याचा जरूर आपण प्रयत्न करू. अत्यंत भावाने अनुग्रहाचे श्लोक म्हणू, सद्गुरूंची उपस्थिती अनुभवू. सोर म्हणून श्वास घेत असताना श्वासाबरोबर सर्व जाणीव इथं एकवटली, म्हणजे इथून खालचं शरीर जणू निर्जीव झालं. इतक्या तीव्रतेने सोहमचा श्वास घ्या. आवाज किती येतो याच्याकडे लक्ष नका देऊ. भावना करता येते का हे पहा. इथं क्षण, दोन क्षण, चार क्षण थांबा, जणू परमात्मा होऊन राहिलेले आहात असे. आणि हम असं म्हणत आपल्या मूळ ठिकाणी परत या. अशा प्रकारचे सोहमचे श्वास घेताना तपासा. चिदाकाशामध्ये पूर्णपणाने ब्रह्मभावाने थांबताना आणि जेव्हा विचार उठायला लागतील, तेव्हा विचारांचा साक्षी कसून होण्याचा प्रयत्न करा. ध्यान जमलं नाही असं होऊच शकत नाही. ध्यान निश्चित जमेल, फक्त ध्यान कवायत होता कामा नये. ध्यान नेहमीसारखी गोष्ट होता कामा नये. जशी आपण बाहेरून येतो, सरावाप्रमाणे गाडी लॉक केलेली असते. वर गेल्यावर वाटतं लॉक केले की नाही कोण जाणे. खाली येतो, परत एकदा पाहतो. याचं कारण लॉक करत असताना लक्ष नव्हतं. तसं श्लोक म्हणत असताना लक्ष नाही, सोहमचे श्वास घेत असताना लक्ष नाही, सोहमचे श्वास घेऊन थांबल्यानंतर काय करतो याचा पत्ता नाही, असं जर करत असेल तर मग ध्यान नीट होणारच नाहीये. पण ध्यान जर तर गुरुपदिष्ट मार्गाने जसं सांगितलं आहे तसं असं ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आणि तसंही हे करत असतील, समजा तोही होकार असेल तर ध्यान लागेलच लागेल. थोडा धीर धरा असं मी तुम्हाला सांगेन. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संत की जय. जय जय.